तर सर, आता यंत्र किंवा यान जे असेल ते चंद्रावर उतरतं, पण मानवाने सुद्धा चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल?
अपोलो 11 मोहिमेअंतर्गत 1969 प्रथम मानवाने चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवले. तर ह्याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे की मनुष्यासाठी एक लहान पाऊल आहे पण मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे. नील आर्मस्ट्रॉंग जे सांगितलं आहे की हे जे पहिलं पाऊल जे टाकल्यानंतरचं जे वाक्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आत्ता सध्या चंद्रावर जे उतरलेले जे काही 12 आहेत त्यापैकी 4 अमेरिकेतील आत्ता सध्या जिवंत आहेत. तर त्याच्यामध्ये अपोलो 11 अल्ड्रिन, त्याच्यानंतर अपोलो 15 डेव्हिड स्कॉट, नंतर अपोलो 16 चार्ल्स ड्यूक आणि अपोलो 17 मिशनचे हॅरिसन शिम्प्ट हे सध्या आत्ता जिवंत आहेत.
अच्छा, तर आता चांद्रयान 3 या मोहिमेची उद्दिष्ट काय होती?
चांद्रयान मोहिमेची 3 मुख्य उद्दिष्ट होती त्याच्यामध्ये की आपण यशस्वीरित्या चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकतोय हे सिद्ध करणं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं की जे आपण आता यशस्वीरित्या गेल्या वर्षी आपण प्राप्त केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट असं होतं की जे रोवर जे आहे ते रोवर चंद्रावर व्यवस्थितरित्या चालू शकेल आणि तिथं जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिफिक एक्सपेरिमेंट शास्त्रीय प्रयोग करेल. आणि तिसरं उद्दिष्ट हेच होतं की जे तिथं जाऊन हे रोवर जे जाईल जे सायंटिफिक एक्सपेरिमेंट तो करेल हे तिसरं उद्दिष्ट होतं त्याच्यामध्ये.
अच्छा, तर चांद्रयान मोहिमेचे टप्पे कोणकोणते होते?
चांद्रयान मोहिमेमध्ये मुख्यतः 3 टप्पे होते. एक पहिला जो टप्पा होता तो पृथ्वीवरून चंद्रयान 3 आकाशामध्ये झेप घेणं. तिथून पुढं दुसरा टप्पा असा होता की तो पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राकडे जाणं हा दुसरा टप्पा होता. आणि तिसरा टप्पा हा होता की तो आपण चंद्रयान जे पाठवलेलं आहे ते चंद्राच्या कक्षेमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणं हा तिसरा टप्पा होता. 14 जुलै 2023 चंद्रयान 3 हे श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटर येथून ते अवकाशामध्ये झेप घेतलं. त्याच्यानंतर 5 ऑगस्टला चंद्रयान 3 हे चंद्राच्या ऑर्बिटमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्याच्यानंतर 17 ऑगस्ट 2023 लँडर मॉड्यूल जे आहे ते मुख्य जे चंद्रावर उतरण्यासाठी मदत करणार होतं तर ते मुख्य लँडर मॉड्यूलपासून प्रोपल्शन मॉड्यूल जे आहे ते वेगळं झालं आणि ते प्रोपल्शन मॉड्यूल पुढं चंद्राच्या कक्षेमध्ये हळूहळू प्रवेश केला. जेव्हा हा प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेमध्ये जात होता तर त्याचं साधारण अंतर 30 किलोमीटर ते 100 किलोमीटर हे एवढं अंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून त्याला ठेवणं गरजेचं होतं जेणेकरून आपण यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करू शकू. आणि त्याच्यानंतर 23 ऑगस्ट चंद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. तर साधारण हे ह्या पद्धतीनं ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले गेले.
बरं, चांद्रयान मोहिमेचे टप्पे आपण जाणून घेतले. तर आता हे अवकाश संशोधन हे क्षेत्र आहे, तर या क्षेत्रात एखाद्याला जर रस असेल आणि त्याला या विषयांचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी शिक्षणाचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत?
मुळात अवकाश संशोधन हा विषय आहे विज्ञानाशी आणि तंत्रज्ञानाशी निगडीत. तर ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये आवड आहे त्यांनी 11वीपासूनच विज्ञान ह्या विषय घेऊन विज्ञानाचा विषय अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 12वी झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअर होऊ शकताय किंवा बेसिक सायन्सेसमध्ये येऊ शकताय. तर दोन्ही डिग्र्या इंजिनिअरिंगची डिग्री किंवा बेसिक सायन्सची डिग्री आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची ह्या दोन्ही डिग्र्या जर तुम्ही यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्कांनी जर पास झाला तर तुम्हाला इस्रोमध्ये जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
नक्कीच. तर अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर संधी कोणकोणत्या आहेत?
आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही विज्ञान बेसिक विज्ञान म्हणजे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथमॅटिक्स असेल तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे काही भाग आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही जर मास्टर डिग्री मिळवली असेल आणि चांगल्या मार्कांनी जर तुम्ही पास झाला असाल तर इस्रोची दरवर्षी किंवा काही वर्षातून एकदा ते दोनदा अशी ॲडव्हर्टाईज येते की ज्याच्यामध्ये नवीन शास्त्रज्ञांची भरती केली जाते आणि त्याद्वारे तिथं डायरेक्ट तुम्ही सर्व्हिसला लागू शकता. त्याच पद्धतीनं जर चांगलं संशोधनाचं कार्य केलं मास्टर डिग्री झाल्यानंतर PhD जर तुम्ही मिळवली तर तुम्हाला परदेशामध्ये सुद्धा अवकाश संशोधनाच्या कार्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात की जेणेकरून तुम्हाला परदेशामध्ये पण चांगलं काम करता येईल. ह्या अशा संधी उपलब्ध आहेत सर्वत्र भारतामध्ये आणि परदेशामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
नक्कीच, म्हणजे अवकाश संशोधनात करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत. तर आता सरतेशेवटी आमच्या श्रोत्यांना आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
आपण लहानपणापासून सर्वांना कुतूहल असते आकाशाच्या विषयी आकाशाचं निरीक्षण करण्यास खूप म्हणजे आपल्या घरातूनच वयस्कर मंडळीपासूनच आपण शिकत जातो की अवकाशाचं निरीक्षण करायचं लहानपणापासूनच चांदोबाबाचं आपल्याला आकर्षण असतंय. तर काही जणांना जमत नाही विज्ञान क्षेत्रामध्ये येण्यामध्ये. तर अशांनी हौसी आपण जे काही नागरिक आहेत त्यांनी जे चंद्राचा अभ्यास करण्यासाठी म्हणा किंवा अवकाशाचं निरीक्षण करण्यासाठी आपलं शिवाजी विद्यापीठाचं अवकाश संशोधन केंद्र पन्हाळा येथे आहे, तर तिथं येऊन ते आकाश निरीक्षणाचा कार्यक्रममध्ये सहभाग घेऊन आकाशाचं निरीक्षण करू शकतात. तर तिथं सगळ्या नागरिकांनी ज्यांना इच्छा आहे त्यांनी सहभागी व्हावं अशी आमची असं एक त्यांना आव्हान करेन. आणि जी तरुण मुलं आहे जी तरुण पिढी आहे त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये किंवा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून इस्रो सारख्या संस्थेमध्ये किंवा नासा सारख्या संस्थेमध्ये किंवा परदेशातल्या इतर ज्या काही संस्था आहेत तर तिथं प्रवेश मिळवून तिथं शिक्षण घेऊन किंवा तिथेही संशोधनाचं कार्य करून स्वतःचं चांगल्या पद्धतीचं करिअर घडवावं अशी इच्छा आहे.
नक्कीच सर, आपले श्रोते आपले विद्यार्थी नक्कीच तुमच्या या संदेशाचा अवलंब करतील. तर आज तुम्ही आमच्यासोबत आलात, इस्रोची असेल आणि चांद्रयानाचे असेल किंवा अवकाश संशोधनाचे असेल, तर या सगळ्या बाबतीत तुम्ही खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
थँक्यू.
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त डॉक्टर राजीव भटकर यांची मुलाखत आताच आपण ऐकली.